कान्ह्या बाळानं घास घेतला, पोट भरलं आणि बाळाचं रडणं थांबलं. बघा बघा, अटक मटक चवळी चटक करीत कसा खेळायला लागलाय तो. तिकडून चिमणी चिवचिव करते, टिटवी टिवटिव करते. सगळे मित्र बाळाशी बोलायला लागलेत आता.
ए ताई, चल ना आता आपण चिम्मा खेळूया.
थांब ग, ते पाहिलंस का कोण येतंय ते?
अय्या खरंच, ते तर आपले भट.
केवढं मोठ चंबू गवाळ आणलंय त्यांनी.
कोकणातून आले नाही दिसतायत.
आपल्यासाठी खूप जम्माडी जम्मत आणली असेल नाही त्यांनी. चल चल विचारूया आपण त्यांना.
भटो भटो, कुठे गेला होता?
कोकणात.
कोकणातून काय आणले? फणसात काय?
गोबे.
गर खा गरे पोटाला परे, गर खा गरे.